नमस्कार, माझ्या मूर्तियापूर वासियांनो, मी राम मोहनलाल जोशी, शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर. माझ्या व माझ्या परिवाराकडून आपल्या व आपल्या परिवाराला दीपावळीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा. ही दीपावळी आपल्याला सुख समृद्धी आणि भरभराटीची जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय श्रीराम.